आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. राज्यात सर्वत्र विविध पद्धतीनं होळी आणि धुलिवंदनाचा सण साजरा केला जातोय. मुंबईसह अनेक ठिकाणी काल होलिका दहनाचा उत्सव साजरा केल्यानंतर आज धुलिवंदनाच्या सणाचा उत्साह सर्वत्र दिसतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्याच्या किसननगर परिसरात होलिकोत्सवात भाग घेतला. मुंबईत धारावी इथं कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेसह शंकासूरही नाचवत होलिका दहनाचा उत्सव साजरा केला. यावेळी स्थानिकांनी पुनर्विकासाची पालखी नाचवली. खासदार राहुल शेवाळे यांनीही सोहळ्यात भाग घेतला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये शिमगोत्सव साजरा होतोय. ग्रामदैवतांच्या पालख्या घरोघरी जात आहेत. अनेक ठिकाणी काल पूजन होलिका दहन झालं. गावागावात रोंबाट, धुलिवंदन आणि वेगवेगळ्या वेशभूषेतल्या नाचगाण्यांनी शिमगोत्सव साजरा होतोय. होळीनिमित्त रत्नागिरीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खेडीतल्या कार्यकर्त्यांनी पाण्यानं होळी पेटवून त्यामागचं विज्ञान उपस्थितांना सांगत अंधश्रद्धा निर्मूलनाचा अनोखा प्रयोग केला. यवतमाळ जिल्ह्यात वागद इजरा इथं बंजारा समाजानं पारंपरिक गाण्यांच्या ठेकावर लेंगी नृत्य करत होळी साजरी केली. नंदुरबारमध्ये मोठ्या उत्साहात आदिवासी काठी संस्थानाचा रजवाडी होळी उत्सव झाला. देश विदेशातून आलेल्या पर्यटकांनी या उत्सवाचा आनंद लुटला. आज सकाळी 6:00 सुमाराला हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत होलिका दहन झालं. कोल्हापुरात अनेक संस्थांनी पर्यावरणपूरक होळीसाठी शिमीदानाचा उपक्रम राबवला. देशभरात विशेषतः देशाच्या उत्तर भागात होळी आणि धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रंगांचा हा सण देशवासियांमध्ये प्रेम आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ करेल असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. तर होळी सण निसर्गाच्या विपुलतेचं प्रतीक असून होळीमुळे लोकांचं जीवन आनंद आशा आणि सौहार्दानं भरून जाईल असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं 111 जागांवरच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते, भंडारा गोंदियातून सुनील मेंढे आणि गडचिरोली चिमूर मतदारसंघात अशोक नेते यांना उमेदवारी घोषित केली आहे. काँग्रेसनं काल पाचवी यादी जाहीर केली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार दिवंगत सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर इथं 6 महिन्यांनंतर आज पुन्हा गंगा अवतरली. काशीकुंडासह 14 कुंडांमध्ये गंगेचं पाणी प्रवाहित झालं. गंगा देवस्थानच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. राजापूरमध्ये गंगा अवतरल्यानंतर अनेक ठिकाणाहून भाविक गंगा स्नानासाठी येत असतात. 2013 आधी साधारण 3 वर्षांच्या कालावधीनंतर हे पाणी प्रवाहित होत होतं, मात्र त्यानंतर जवळपास दरवर्षी हे पाणी प्रवाहित होत आहे. भूगर्भातली विशिष्ट रचना, हालचाली आणि सायफनसारख्या यंत्रणेमुळे हे घडत असल्याचं अनेक भूगर्भ शास्त्रज्ञांचं मत आहे. भारतीय नौदलानं सोमालियाजवळ पकडलेल्या 35 सोमालियन कॅचरना काल मुंबईतल्या न्यायालयानं 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली. एनव्ही रून या व्यापारी जहाजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला भारतीय नौदलाच्या कोलकाता नौकेनं 40 तासांच्या संघर्षानंतर पकडलं होतं. जहाजावरच्या 17 कर्मचाऱ्यांची नौदलानं सुटका केली. पकडलेल्या कॅचरना नौदलानं मुंबई पोलिसांच्या हवाली केलं. काल त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. भारतीय नौदलानं सोमालियाजवळ पकडलेल्या 35 सोमालियन कॅचरना काल मुंबईतल्या न्यायालयानं 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली. एमव्ही रून या व्यापारी जहाजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला भारतीय नौदलाच्या कोलकाता नौकेनं 40 तासांच्या संघर्षानंतर पकडलं होतं. जहाजावरच्या 17 कर्मचाऱ्यांची नौदलानं सुटका केली. पकडलेल्या चाचांना मुंबई नौदलाच्या पोलिसांच्या हवाली केलं. काल त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. महसूल गुप्तचर खात्यानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नैरोबीहून आलेल्या एका महिलेकडून सुमारे 2 किलो कोकेन जप्त केलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कोकेनची किंमत सुमारे 19.89 कोटी रुपये आहे. नैरोबीची नागरिक असलेल्या या महिलेला नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. हिंगोलीत वसमत शहरातल्या परभणी मार्गावर असलेल्या एका हळद पावडर कारखान्याला सोमवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत हळद पावडर आणि मशिनरीसह इतर साहित्य जळून गेल्यानं सुमारे 10 ते 12 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. हिंगोलीत कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडाजवळ असलेल्या नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर भाटेगाव शिवारात एक ट्रक उलटून अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक गाडीत ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अहमदनगर इथं झालेल्या 70व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद हरियाणानं पटकावलं. वाडियापार क्रीडा संकुलात काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी भारतीय रेल्वेचा 35-30 असा पराभव केला. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्सचा सामना पंजाब किंग्स बरोबर होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांमध्ये यावर्षी 16,02,000 नवीन सभासदांची भर पडली. ईपीएफओच्या काल जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जानेवारीमध्ये सुमारे 8,08,000 नवीन सदस्यांची नोंदणी झाली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया स्टुडंट्स युनियननं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव केला. या निवडणुकीत शुक्रवारी 73% मतदान झालं. गेल्या 12 वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये हे सर्वाधिक मतदान होतं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.